जय श्री चक्रधर, दंडवत प्रणाम। दृष्टांत वेवाचा। हा दृष्टांत पूर्वार्ध लीळा क्रमांक 387 मार्गी ब्राह्मणा अनुवर्जनी वर प्रदान। हा दृष्टांत स्वामींनी कनाशीचा जो ब्राह्मण होता त्याला स्वामींनी 2-3 वेळा सांगितलं, बटो आणि काही मागा। तर त्याने काय मागितलं? दृष्टपर प्रपंचासाठी जी मज कोटया कोणी सुनाचे निहाते ताक आंबिल द्यावे जी। आम्ही तुम्हाला प्रसन्न झालो आहे बटो, हे तुम्हाला कर्मवशे मिळणार आहेच, तुम्ही अनेक काही मागा। पण आता ही जीवमती असल्यामुळे त्याने दृष्टपर प्रपंचातीलच गोष्टी मागितल्या, ईश्वराचे प्रेम मागितले नाही, ईश्वराचे ज्ञान आचरण करण्याची शक्ती मागितली नाही। तर स्वामींनी त्याला ब्राह्मणाशी झाली साळ्याची परी, असा लीळेमध्ये प्रसंग आहे। म्हणजे हा दृष्टांत स्वामींनी कनाशीचा जो ब्राह्मण आहे त्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीवरून बाईसांना सांगितलं। त्या ब्राह्मणाची इच्छापूर्ती करून भक्तजनासह स्वामी मार्गस्थ झाले। आणि मग वाटेमध्ये बाईसा स्वामींना विचारतात, बाबा असा कसा हा ब्राह्मण? आपण म्हणता आणि काही मागा, तर हा तेच मागत राहिलाय, म्हणावी तरी काय अशा पामराला? मग स्वामी म्हणतात, बाई त्याशी झाली साळियाची परी। बाईसा विचारतात, जी साळियाची परी म्हणजे काय जी? मग स्वामी म्हणतात, सर्वज्ञे म्हणितले बाई कवनी एक साळी तो वेवार्थिया तो शांतेशी जाय अवगा हाट हिंडनिला परी वेव न मिळती मग गावाशी निघाला तव मार्ग रुक्ष देखिला सावली म्हणून विसावला तो कुल कल्पवृक्ष म्हणून नेने ते या खाली उताना निजयला वरुती वास पाहे तव बरविया सरळिया खांदिया देखलिया मग म्हणितले याचे कैसे बरवे वेव होईल तव सरकरी वेव पडिले ते काखे सोनी निघाला तव तेने कल्पवृक्षे म्हणितले आगा आगा साडिया मा मी तुझ प्रसन्न झाला तू मागसी ते मी देईन तव तेने म्हणितले तू कोण नामी कल्पवृक्ष गा प्रसन्न झालासी तरी मोडिये तोडिये आनिक वेव दे आणि आनिक वेव खाली पडले ते घेतले आणि निघाला सर्वज्ञे म्हणितले कल्पवृक्षा ते पाऊनी काय वेव मागावे पाटा उवा सुन सुता उंबाचिया घडिया मागावा की ना तरी सृष्ट फळे मागावी की मा तेने वेवची मागितले तैसे ईश्वर प्रसन्न झाले काही जीव हेची मागावे ईश्वराचे प्रेम मागावे की। हा दृष्टांत समजून घेऊया। स्वामी म्हणतात, बाई एक साडी म्हणजे कोष्टी विणकर कपडे विणणारा एक साडी असतो तो वेव म्हणजे धोटे विणण्यासाठीचं एक साहित्य आहे, ते आणण्यासाठी सांतेशी म्हणजे बाजारात जातो, संपूर्ण बाजार फिरून पाहतो, त्याला वेव म्हणजे ते धोटं काही मिळत नाही, निराश होऊन थकून भागून घराकडे वळतो, वाटेत तो गर्द सावलीचा वृक्ष पाहतो, थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून जाऊन त्या ठिकाणी खाली विसावतो, त्याला बरं वाटतं, थोडी आराम करावा पाठ टेकावी म्हणून उताना झोपतो, आणि उताना झोपल्यानंतर मग त्याची दृष्टी वर सरळ असलेल्या फांदीकडे जाते, सरळ फांदी पाहून मनामध्ये कल्पना करतो, ही कशी सरळ फांदी आहे, किती छानस असं धोटं म्हणजे वेव होईल हिचं, अशी मनात कल्पना करताच सरकन एक धोटं म्हणजे ती फांदी खाली पडते, तो पटकन उठतो, ती फांदी म्हणजे धोटं काखेत घेऊन निघतो, तेव्हा तो वृक्ष कल्पवृक्ष म्हणतो, आगा आगा विनकरा, तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे, तुला हवे ते माग। विनकर विचारतो, तू कोण? ते वृक्ष म्हणतो, मी कल्पवृक्ष आहे। मग विनकर म्हणतो, प्रसन्न झालास असतर हे धोटं मोडलं तुटलं तर आणखी एखादं दे, असं म्हणताच सरकन वरून आणखी एक धोटं खाली पडतं, ते घेऊन तो निघतो। असा हा दृष्टांत आहे। यावर स्वामी म्हणतात, बाई असा कल्पवृक्ष प्रसन्न झाला तर विणकराने काय धोटंच मागावं, चांगल्या चांगल्या रेशमी वस्त्रांची गाठोडी मागावी की नाही, सुखसमृद्धी मागावी की नाही, त्याने धोटंच मागितलं। तसाच ईश्वर प्रसन्न झाला तर जीवाने काय नाशिवंत प्रपंचाची साधनेच मागावीत, ईश्वराचे प्रेम मागावे की। आता या दृष्टांतातलं महत्त्वाचं समजून घ्या, या दृष्टांतात आपल्याला कोणते महत्त्वाचे तत्व सांगतो ते पहा। सृष्टीमध्ये जीवाला एकदाच ईश्वराचं ज्ञान प्राप्त होतं, ते ज्ञान ईश्वराच्या श्रीमुखाने मिळो किंवा निमित्ताने, अधिकरणाच्या निमित्ताने, मुखाने मिळो, परंतु ईश्वर मात्र आपल्यावर प्रसन्न झालेला आहे हे मात्र नक्की। मग आपण त्याच्यापाशी काय मागावं? दृष्टपर सुखसमृद्धी, कीर्ती प्रसिद्धी, मान मान्यता की ज्ञानप्रेम मागावं? हे ज्ञान झालेला गृहस्थाश्रमी असो का निवृत्ताश्रमी असो, हे ज्यानं त्यानं ठरवावं। स्वामींचं सूत्र काय? कर्मवशे जीव सकळ ही पावे एक वाचूनी। स्वामी काय म्हणतात? कर्मवशे म्हणजे कर्माच्या अनुसार जीवाला सर्व काही प्राप्त होणारच आहे, मात्र ईश्वराचं ज्ञान, ईश्वराचं प्रेम हे निष्काम कर्माच्या योग्यतेने म्हणजे शुद्ध आचरणाने प्राप्त होत असते, म्हणून आचरण करण्याची शक्ती परमेश्वराला मागावी। जय श्री चक्रधर, दंडवत प्रणाम।